श्रीराम, श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. आजचा हा श्लोक आहे 131वा. भजाया जनी पाहता राम एकू, करी बाण एकू, मुखी शब्द एकू, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू, शब्द एकू, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू, धरा जानकी नायकाचा विवेकू. या श्लोकामध्ये समर्थाने त्यांचं जे दैवत आहे प्रभू रामचंद्र त्यांचं वर्णन केलेलं आहे. सर्व आता आपण बघितले मागच्या वेळेला, त्याच्यामध्ये आहेत की दशावतार कोणकोणते होऊन गेले, त्यातले रामचंद्रांचा अवतार आणि श्रीकृष्णाचा अवतार हे जास्त लक्षात राहण्याजोगे आणि लोकांना त्यांच्या चरित्राचा विचार करण्याजोगे असत. त्यातही पुन्हा प्रभू रामचंद्रांचा जो अवतार आहे, त्यांनी जे लीलाचरित्र केलं, त्यांचे जे गुण होते, त्याचं थोडंफार का विना अनुकरण करणं हे माणसाला शक्य आहे. परंतु श्रीकृष्णांचं अनुकरण मात्र कोणालाही शक्य नाही. लहान वयात आपण काही कालियामर्दन करू शकणार नाही, किंवा गिर पर्वताला उचललं हेही आपल्याला शक्य नाही आहे. गिरीधर गोपाल म्हटलेलं आहे त्याला, हे आपण काही करू शकत नाही. किंवा पुढच्या वयात त्यांनी जे पांडवांना हाताशी धरून सर्व दुष्टांचा संहार केला हेही आपलं काम नाही. तथापि प्रभू रामचंद्रांचं जीवन जे आहे ते मात्र बघितलं की त्यातल्या पुष्कळशा गोष्टी आपण अंशतः तरी अनुसरण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर म्हटलेलं आहे न देवचरितम चरेत. अवतारी पुरुषांचं, देवाचं, संतांचं संपूर्ण अनुसरण आपण करू शकत नाही आणि ते करूही नाही, त्यात धोका आहे. आपल्याला पेलेल तेवढं, आपल्याला जमेल तेवढं अनुसरण करावं. त्याच्यात रामचंद्रांचं वर्णन करताना ते म्हणतात दे की भजाया जनी पाहता राम एकू. एकच रामचंद्र असे आहेत की त्यांचं आपल्याला भजन करता येईल, त्यांचं जीवन आपल्यासमोर ठेवता येईल, त्याचं अनुसरण करता येईल. हे रामचंद्र कसे होते असं जर विचार केलं तर त्यांची सर्व अंगाने विचार करण्याजवळ आहे. एक आज्ञाधारक पुत्र होते, एक बंधू पाठीराखे म्हणून त्यांनी बंधूचं कर्तव्य चांगलं पार पाडलं होतं. प्रेमळ पती होते, त्यानंतर अपेक्षारहित असे मित्र त्यांनी जोडले. रामायणाचा आपण विचार केला तर लक्षात येईल की ते जेव्हा वनवासामध्ये बाहेर पडले, सीतामाईंचं हरण झालं, तर त्यावेळेला सीतामाईंचा शोध घेत असताना त्यांनी एक जे काम केलं की वालीचा वध करून सुग्रीवाला राज्य मिळवून दिलं. पण वालीचा वध केल्यानंतर त्या राज्यावर ते बसले नाहीत, त्यांनी सुग्रीवाला बसवलं. रावणाचा वध केल्यानंतर त्या राज्यावर रामचंद्र बसले नाहीत, त्यांनी रावणाचे बंधू विभीषण यांना ते राज्य दिलं आणि ते पुन्हा अयोध्येला परत आले. म्हणजे हे मी मिळवलेलं आहे, माझ्या पराक्रमाने केलेलं आहे, तेव्हा हे माझं आहे असा आपल्या कर्तेपणाचा आणि त्याच्या फळाचा स्पर्श देखील त्यांना कधी झाला नाही. किंबहुना हे कार्य करण्यासाठीच आपला जन्म आहे याची जाणीव त्यांना असणार आणि म्हणूनच जे जे काम ते करत गेले ते इतक्या शांत चित्ताने निश्चितपणे ते करत गेले, त्यात कुठंही त्यांना शंका आली नाही किंवा जे केलं त्याचा पश्चाताप झालेला नाही आहे. असं एक अलौकिक जीवन त्यांचं होतं. म्हणून ह्याच्यात त्यांनी जे म्हटलं आहे त्यांचं वैशिष्ट्य काय, करी बाण एकू. रामबाण असा शब्द आपल्याकडे वापरतात, जे जो काही प्रयत्न केला जाईल तो अचूक प्रयत्न, एका बाणातच काय जे होईल ते, तर हा अचूक प्रयत्न करणं हा एक गुण आपल्याला घेता येण्यासारखा आहे. जे करायचं असेल ते विचारपूर्वक करायचं, नेमकेपणाने करायचं. तो जो काही वेध लावलेला असेल, बाण मारायचा असेल प्रयत्नांचा, तो नेमका झाला पाहिजे आणि त्याला यश आलं पाहिजे. म्हणून अचूक प्रयत्न करणं हा एक गुण त्याच्यापासून घेणार आहे. एकूमुखी शब्द एकू, एकवचनी असा त्यांचा गुण आहे. जे बोलायचं ते सत्यच बोलायचं आणि जे बोललेलं असेल ते खरंच करायचं. म्हणून बोलताना विचारपूर्वकच बोलावं आणि बोलल्यानंतर ते खरं करावं. म्हणून एकवचनी, एकबाणी, एकपत्नी असं जे काही रामचंद्रांचं वर्णन केलेलं आहे ते सगळे ह्याच्यात त्यांनी उद्धार केलेलं आहे. आणि तिसऱ्या चरणात ते म्हणतात, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोक. त्यांचं अवतार कार्य जे होतं त्याच्यामध्ये काय होतं मुख्यमध्ये, तर सुष्टांचं संरक्षण करायचं होतं आणि दुर्जनांचा निर्दालन करायचं होतं. अवतारी पुरुष त्यासाठीच जन्म घेतात, परित्राणाय साधूनाम, विनाशाय च दुष्कृताम, धर्मसंस्थापनार्थाय संभवामी योगे योगे. आणि त्या त्याच्यामध्ये भगवद्गीतेत म्हटलेलं आहे, जन्म कर्म च मे दिव्यम. माझं जन्म आणि कर्म जो जाणतो त्याला देखील पुन्हा जन्म नाही, तो मलाच येऊन मिळतो. म्हणून अशा अवतारी पुरुषांचा जन्म जो असतो, त्यांचं जे कर्म असतं, त्यांनी जे काही अलौकिक कार्य या जगातून केलेलं असतं ते समजून घेण्यालासुद्धा भाव लागतो, बुद्धी लागते, विश्वास लागतो. नाहीतर रामचंद्र कुठं चुकले आणि गोपाळकृष्णांची चूक काय आहे हे दाखवणारे महाभाग आहेत आपल्या यावनी तलावर. तेव्हा त्यांना एवढंच सांगावं लागतं, ही मंडळी मोठीच होती, ते कळण्याची पात्रता तुमच्यात नाही, ती पात्रता मिळवा म्हणजे त्यांचं जीवन काय आहे ते तुम्हाला कळू शकेल. ते सुद्धा संबंध कळेल असं नाही आहे, थोडंफार तुम्हाला कल्पना करता येईल. निदान त्यांच्यावर निंदा केली जातात, टीका होई तरी होणार नाही, भक्तिभावानं त्यांना वंदन केलं जाईल, एवढा तरी बुद्धीमध्ये बदल पडू दे. नाही तर पुष्कळांना ही सवय असते की एखादी व्यक्ती मोठी आहे म्हटलं की त्याच्यामध्ये दोष काय आहेत हे काढायचे आणि ते जगापुढे बोलून दाखवायचे. आणि हे विषय काम जे आहे ते मुख्यतः आपल्यापुरता विचार ठेवत नाहीत, तर ही मंडळी इतरांचाही बुद्धिभेद करतात, ते फार अरिष्ट आहे. तेव्हा असं ज्या ठिकाणी असेल, तर मागच्या श्लोकात एकदा येऊन गेले आहे, असं जे पाखंड असेल ते पाखंड मोडून टाकण्याचं काम देखील हरिभक्तांनी करायला पाहिजे. म्हणून ते पुढे म्हणतात, धरा जानकी नायकाचा विवेकू. असा जानकी नायक जे प्रभू रामचंद्र आहेत त्यांच्या बाबतीत विवेक धरा आणि त्यांच्या आश्रयाला जा, त्यांचं नामस्मरण करा, त्यांना शरणागत जा, तरच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला चांगले दिवस हिताचं काही होण्यासारखं आहे. म्हणून भजाया जनी पाहता राम एकू, करी बाण एकू मुखी शब्द एकू, क्रिया पालता उद्धरे सर्व लोकू, धरा जानकी नायकाचा विवेकू. जय जय रघुवीर समर्थ.